हॅलो मंदार सर बोलतात ना?
कोण बोलतोय?
सर विशाल बोलत आहे, मी पणजी स्केम्स मधून, ट्रायडंट टावर्स वाकड.
मला 5 लाख रुपये पडले. मी थोड्या
ओके ओके ठीक.